कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी रोहिणी हट्टंगडी. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
लग्नातही खूप धमाल असते, म्हणजे एकतर ते असतो ना की देण्या घेण्याचा प्रोग्राम, मग एखादं रिलेटिव्ह असतं जे फारच अगदी हा ही विधी अशीच असायला पाहिजे हा असं नाक खुपसून सगळीकडे बोलणारे असतात, किंवा एक बस्ता घेण्याचा एक प्रोग्राम असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि पत्रिका तुमची जी होती तर ती मग कशी होती, कोणी छापली?
नाही, तसं देण्या घेण्याचं ऍक्च्युली आमच्या इथे म्हणजे हट्टंगडींच्याकडे तर जेव्हा आई आणि बाबा इकडे आले बोलायला, मग आपण जरा देण्या घेण्याचं बोलूया असं म्हटल्यानंतर माझ्या सासूबाई जयदेव ना आतमध्ये घेऊन गेले. जयदेव ते काय म्हणतात देण्या घेण्याचं म्हणजे काय वगैरे असं, कारण कोकणीमध्ये तशी फार पद्धत अशी नाहीये, त्यामुळे त्यांना काहीच माहित नव्हतं. मग जयदेवने सांगितलं की नाही आम्हाला काही नको, तुम्हाला काय द्यायचं असेल तिला द्या, आम्ही काही नको. लग्न पुण्यालाच झालं, ओळखीचीच लोक सगळेजण आली होती आमच्या इकडच्या रिसेप्शनला. मग थिएटर नीटची सगळी लोक आली होती, म्हणजे डॉक्टर
अमोलचे जे क्लासमेट्स होते
ते मुंबईच्या रिसेप्शनला आले होते. त्याच्यात नसीर, ओम, शरद व्यास जो माझा क्लासमेट होता,
त्यांनी काही धमाल नाही केली, जस्ट टू पुल युअर लेग.
नाही, तेवढं काही झालेलं नाहीये. इट वॉज फन, बट तसं मला आठवतच नाहीये काही.
लग्नापर्यंतच्या गोष्टी मला कळाल्यात, ठीक आहे. आता मला सांगा की तुम्हाला एक मुलगा सुद्धा आहे, असीम त्याचं नाव ना, तर त्याच्या जन्माच्या वेळेस काय तुम्ही ब्रेक घेतला होता, डिलिव्हरीच्या वेळेस काय झालं, किंवा तो काळ साधारणतः काय, कसा एन्जॉय केला तुम्ही?
ऍक्च्युली गांधी झाल्यानंतर आय गॉट प्रेग्नंट, आणि मला वाटतं जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा अगदी सुरुवातीला जेव्हा कळलं त्यावेळेस माझं मित्राची गोष्ट नाटक चालू होतं, आणि मित्राची गोष्टचा 25वा प्रयोग करून नाटक बंद करायचं, कारण ते इट वॉज रादर अहेड ऑफ टाईम, किंवा रादर बोल्ड, ज्याच्यात मी लेस्बियन कॅरेक्टर करत होते. आणि आमचा 25वा प्रयोग चालू होता आणि त्याच्यात एक सीन असा आहे, एक टॅब्लो आहे ऍक्च्युली, मी आणखीन माझी मैत्रीण लाली जोग ती होती त्याच्यामध्ये. मी धैर्यधरची भूमिका करते, ती भामिनीची करते. बोलायचं काहीच नव्हतं, फक्त येऊन उभं राहायचं होतं, थोडंसं काय जे ॲक्शन्स करायचे होते आणि निघून जायचं होतं. अगदी दोन मिनटाचं पण नाही, 1.5 मिनिटाचा होता तो. मी आणखीन माझी मैत्रीण लाली जोग ती होती त्याच्यामध्ये. मी धैर्यधरची भूमिका करते, ती भामिनीची करते. बोलायचं काहीच नव्हतं, फक्त येऊन उभं राहायचं होतं. अगदी 2 मिनिटाचं पण नाही, 1.5 मिनिटाचा होता तो. घाईघाईमध्ये गेलो आमचे कपडे बदलायला, मी धैर्यधरचं कॉस्ट्युम घालायला लागले आणि माझी पॅन्ट होईना मला. आणि काही तशी आयडिया नाही ना, आय वॉज जस्ट 3.5 मंथ्स प्रेग्नंट आणि तशी काही आयडिया नव्हती की एवढं हे झालं असेल. पॅन्टच येईना म्हटलं, अगं लाले पॅन्ट होत नाही, आता काय करायचं. बरं, धैर्यधरचं कॉस्ट्युम म्हणजे असं वरतून ना, इट वॉज नॉट इन शर्ट म्हणून वाचले मी. आणि मग पिनाला पिन लावून वगैरे अशी लांब करून मी ती पॅन्ट हे केली, नाहीतर म्हटलं जास्त वेळ नाही आहे असं करून आम्ही तो टॅब्लो केला आणि परत आलो. आणि नंतर एवढ्या हसत होतो की इकडं मी प्रेग्नंट आहे आणि इकडं लेस्बियनचा रोल करते. मी जेव्हा प्रेग्नंट आहे असं जेव्हा कळलं तर त्या सुमाराला जयदेवनी मला सांगितलं होतं आपण मीडिया करतोय म्हणून, ह्याचं ग्रीक नाटक आहे आणि सोफोक्लेसचं मीडिया, आणि मग ते होईल का, मग कधीपासून पोट दिसायला सुरुवात होईल, मग ते आपल्याला करता येईल का वगैरे असं. म्हणून आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरने सांगितलं काय नाटक काय आहे तुमचं, मग सांगितलं की असं असं ती नवऱ्यावर सूड उगवायचं म्हणून स्वतःच्याच मुलांना मारते वगैरे. ते ऐकल्यानंतर डॉक्टर नको 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 तुम्ही हे नाटक पोस्टपोन करा. म्हटलं काय नाही, 2 महिन्यात होणारच आहे. नाही 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 प्लीज तसं नका करू, तुम्ही पोस्टपोन करा. तेच घाबरले आमच्याऐवजी, तर म्हणे प्लीज नका करू तुम्ही असं. मग ते नाटक आम्ही त्याच्यानंतर म्हणजे असीम झाल्यानंतर मग आम्ही ते परत नाटक केलं.
तो केलंच नाटक, पहिला लेकरू आणि मग असीम दुसरे लेकरू असं झालंय तुमचं. 93.5 रेड FM बजाते रहो.